93.5 Red FM pe
ala re ala sangram ala
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम।
एक जिप्सी आहे माझा खोल मनात दडून,
ब्रॉट टू बाय केसरी टूर्स, स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस।
हाय, कोण बोलताय?
संग्राम, निलिमा बोलतेय। गुड मॉर्निंग।
गुड मॉर्निंग निलिमा, पूर्ण नाव?
निलिमा कुलकर्णी।
कुलकर्णी मॅडम, काश्मीरच्या केसरी टूर्स तर्फे 10,000 रुपयाच्या टूरचे ते वाउचर्स आहेत माझ्याकडे, आणि facebook.com/rjsangramredfm या माझ्या पेजवर मी हे टाकलंय की तुम्ही का डिझर्व करता, का मी तुम्हाला हे द्यावं, हे पटवून द्या।
ते पटवून देते मी तुला, फेसबुकवर पण टाकलंय ते। आम्ही 5 वर्षापूर्वी काश्मीरला गेलो होतो, पहिली गोष्ट 10 साली बर का। तर तेव्हा आम्ही श्रीनगरला एका शिकाऱ्यात राहिलो होतो, आणि त्या शिकाऱ्यात माझा मोबाईल, माझं घड्याळ आणि माझा कॅमेरा तिन्ही चोरीला गेलो। आणि चोरीला गेलं म्हणजे आम्ही ज्यांच्या शिकाऱ्यात राहिलो होतो त्या माणसाचं नाव होतं अल्ताफ म्हणून। तर त्याच्या मुलांनी तो चोरला होता, माझा कॅमेरा, घड्याळ आणि मोबाईल। त्यामुळे आमचा इतका मूड ऑफ झाला तिथं। आणि तो सापडला नंतर, कसा सापडला तेही सांगते। ते शिकाऱ्यामध्ये जे खाली मॅट असतात फ्लोअर घातलेले, त्याच्या खाली आम्ही म्हणजे तिथं झोपत होतो, तर माझ्या पायाला घड्याळ लागलं, माझं लेडीज घड्याळ, ते माझ्या पायाला काहीतरी टोचायला लागलं। आणि ते आम्ही काढून पाहिलं तर ते घड्याळ दिसलं। आणि मग आम्ही त्या शिकाऱ्याची जी मालकीण होती अल्ताफची बायको, तिला बोलवलं, म्हणजे इथं घड्याळ आहे बघा, हे आम्हाला सापडलंय, म्हणजे माझा मोबाईल आणि हे पण इथंच असणार। तर तिचा 10 वर्षाचा मुलगा होता, तर त्या 10 वर्षाच्या मुलांनी काय त्याला वडिलांनी त्याला मारलं, आणि त्यांनी कबूल केलं की मीच मोबाईल आणि कॅमेरा घेतलाय, आणि त्यांनी तिन्ही वस्तू मला दिल्या परत। त्यामुळे इतकं माझी पुढची ट्रिप सगळी स्पॉइल झाली ना, की आम्हाला काही मजाच उरली नाही, आम्ही श्रीनगरहून परत आलो माहिती का।
अरे रे,
म्हणून मला परत जायची इच्छा आहे, की आमचं जे सगळं खिलनमर्ग गुलमर्ग सगळं राहिलं रे
बघा। तू अरे रे, पण काय ग, आता तू ऑलरेडी जाऊन आली आहेस म्हटल्यावर जे लोक अजिबातच कधीच गेलेले नाहीयेत ते म्हणतील हिला कशाला परत पाठवतोय। अनफॉर्च्युनेटली छान, म्हणजे बरं झालं पण सगळं मिळालं तुला। ऑल द बेस्ट, तू आज ना उद्या पुन्हा काश्मीरला जाशीलच, पण हे वाउचर मी आता जो कधीच गेला नाहीये त्यासाठी ठेवतो। निलिमा थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग।
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो।